श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, आपला पाचवा अध्याय सुरू आहे। कालच्या भागात माऊलीनी सांगितलं की या लोकात मृत्यूच्या आधी जे लोक काम आणि क्रोध यांचा वेग सहन करू शकतात, यांचा अत्याचार सहन करू शकतात, यांचा मारा सहन करू शकतात, तेच योगी आणि तेच सुखी होतात। जे खऱ्या अर्थाने अंतसुखी अंतराराम झालेले आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या आतमध्ये अंतर्ज्योती जागृत झालेली आहे, असे योगी ते ब्रह्मरूप होतात आणि या लोकांमध्येच राहूनच मुक्त होतात, मोक्ष प्राप्त करतात। मोक्षासाठी काही मरायची गरज नाही आहे, मोक्ष ही जिवंतपणे साधून घेण्याची अवस्था आहे। ज्यांचे संशय तुटले आहे, ज्यांचे दोष नष्ट झाले, ज्यांचे मन स्वतःच्या ताब्यात आलेले आहे, अशा प्राणी मात्रांच्या हिताविषयी जे रत आहेत, असे ऋषी मोक्ष प्राप्त करतात। अत्यंत सुंदर ओवी आली होती, ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे। सुखाचे अंकुर, आनंदाचे अनुकार, त्याचप्रमाणे माऊली म्हणतात ते विवेकाचे गाव। ते असे जे योगी असतात ते काय असतात, ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव, नातरी अळंकारले अवयव ब्रह्मविद्येचे। ब्रह्मविद्येचे अवयच जणू, ब्रह्मविद्येचे हात पायच जणू, असे काम आणि क्रोध यांनी विरहित जे योगी असतात, ज्यांनी मन ताब्यात ठेवले असते आणि ते आपल्या आत्माचे तत्व आत्मतत्व जाणतात, ते या देहामध्येच ब्रह्म होतात। पुढे म्हणतात की ते या देहातच ब्रह्म कसे होतात असे तुला वाटत असेल अर्जुना। ते ऐसे कैसे नी झाले जे देहीची ब्रह्मत्व आले, हेही पुससी तरी भले संक्षेपे सांगो। जर तुझा असा प्रश्न असेल तर त्याचेही उत्तर आम्ही संक्षेपाने इथे तुला सांगतो। अशा प्रकारे 26व्या श्लोकापर्यंतचे निरूपण आपण पूर्ण केले होते। आज 27, 28, 29 हे तीन श्लोक घेऊन आपण पाचवा अध्याय संपवणार आहोत। सुरू करूया आज पाचव्या अध्यायाचा हा शेवटला भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। स्पर्शान कृत्वान बहिर्ब्राह्या चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिण। बाह्य विषयांना दूर करून दोन भुवयांच्या मध्यभागी दृष्टी ठेवून नासिकेमध्ये असलेले प्राण आणि अपान यांना समान करून आणि पुढे संपूर्ण योगाचा दंश रूपाने इंट्रोडक्शन करून देणार आहेत देव आता अर्जुनाला त्यावरच्या या ओव्या। तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दौडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन सहजे तिही संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारुखोनिया सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योम गामिये करिती। तरी वैराग्याचा आश्रय करून अंतकरणामधील विषयवासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखतेने एकाग्र केल्या, म्हणजे सर्व वृत्ती आतमध्ये घेऊन ते अंतर्मुख झाले। इळा पिंगळा व सुषुम्ना ह्या तिघींच्या भेटीच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो तेथे दृष्टी स्थिर करून मागे फिरवितात. इळा पिंगळा सुषुम्ना म्हणजे चंद्रनाडी सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी किंवा मध्यनाडी. आता या नाडी हे चक्र हळूहळू देव अष्टांग योगाचा त्याचा परिचय करून देऊ लागले अर्जुनाला. उजव्या पिंगळा म्हणजे सूर्यनाडी व डाव्या इळा म्हणजे चंद्रनाडी या दोन नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती रेचक पूरक कुंभक बंद करून मग प्राण हृदयस्थ वायू व अपान गुदस्थ वायू यांची सुषुम्नेत समगती म्हणजे ऐक्य करून म्हणजे मध्यनाडीत आणून त्यासह चित्तास ते व्योमगामी म्हणजे मूर्धनी आकाशाकडे जाणारे करतात. मंडळी हा भाग पुढच्या अध्यायामध्ये विस्तृत येणार आहे म्हणून इथे आपण फक्त एक दंश रूपाने हा पाहत आहोत. कारण पुढच्या अध्यायामध्ये याच्यावर मी विस्तृत माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि कधी जर असा योग आला आमोरासमोर बसण्याचा तर हे सगळं तुम्हाला इतकं सुंदर समजणार आहे आणि हे समजल्याशिवाय तो अभ्यास पूर्ण होणार नाही. पुढचा श्लोक घेऊया. यतेंद्रिय मनो बुद्धीर मुनीर मोक्ष परायण विगते इच्छा भय क्रोधो यस सदा मुक्त एव स. इंद्रिय मन आणि बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठरवतो व इच्छा भय आणि क्रोध यांची ज्याची संपूर्ण नाश पावली आहे तो सर्वदा मुक्तच आहे असे समजावे. तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एकेक वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने किजे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूपू पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मनपण मुदल जाय मग अहम भावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो. आता काय होईल हे इळा पिंगळा सुषुम्ना या सर्व नाडी आणि प्राण अपान याचं पूर्ण आपण नियंत्रण करून सगळी आपली कॉस्मिक एनर्जी सहस्रार चक्राच्या माध्यमातून त्या ब्रह्मांडाशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला तर असं केल्याने ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते आणि त्यावेळेला वेगवेगळी निवड करता येत नाही म्हणजे हे पाणी या नाल्यातून आलं की हे पाणी या गटारातून आलं की हे पाणी शुद्ध आहे की हे अशुद्ध आहे अशी निवड होत नाही. जसं आहे तसं पूर्णपणे ते गंगेचं पाणी समुद्राला मिळते. अगदी त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी प्राण आणि अपान यांच्या निरोधाने मूर्धनी आकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते. म्हणजे आतमध्ये वळवळ करत असलेल्या सगळ्या वासना काम हे सगळं ज्यावेळी पूर्ण आपली जी व्हाइटल एनर्जी त्या कॉस्मिक एनर्जीसोबत एकरूप व्हायला लागते म्हणजे या सातही चक्रांच्या माध्यमातून वन बाय वन प्युरिफाय करणे म्हणजे याला म्हणतो आपण परिष्कृत होत होत एकापाठी एक असे चक्र खाड 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 उघडत जातात आणि ती एनर्जी ती ऊर्जा वरवर जाते. त्यावेळी वासना कुठे गेल्या काम कुठे गेला काय कुठे गेले सगळे विषय कुठे गेले याचा काही थांग पत्ता लागत नाही जणू काही गंगेचे पाणी समुद्रात मिळते अशी ही व्हाइटल एनर्जी किंवा आपली जी जैविक शक्ती ही पूर्णपणे त्या कॉस्मिक शक्तीशी त्या जागतिक शक्तीशी एक रूप होते आणि मग तिथे तो अंतर्नाद निर्माण होतो ज्याला आपण अनहद असं म्हणतो. ज्या ठिकाणी हे संसार रूप चित्र उमटते तो मनरूपी पडदा फाटून जातो आणि ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते अगदी त्याप्रमाणे मनाचे मन पण मुळीच नाहीसे झाल्यावर मग मी देह आहे ही कल्पना संपते. देहाचा सगळा अहंकार जागीच्या जागीच विरतो आणि म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहात असतानाच पूर्णपणे ब्रह्म बनतो. मंडळी, हे साधे शब्द नाही आहे. हे शब्द जरी आपल्याला साधे दिसत असले पण हे शब्द नाही आहे, हे अनुभव करण्याच्या गोष्टी आहे. आपण यासाठी जन्म आलेलो आहे. नेमकं आपल्याला हे गाठायचं आहे. हे कसं करता येईल हे फार सुंदर आहे, फारच सुंदर आहे. काय सांगू तुम्हाला, हे एक एक गोष्ट इतकी सुंदर आहे. एक एक याचा पदर जेव्हा उलगडून पुढच्या अध्यायात सांगण्यात येईल त्यावेळी तुम्हाला पण सुद्धा वाटेल की अरे अरे अरे, हे काय कमालीचं अमृत आहे. हे आपल्याला आधी का नाही कळलं, आपलं इतकं आयुष्य आपण असं घालवलं. हा अष्टांग योगाचा विचार आपल्याला अत्यंत लहानपणापासून समजला असता तर आतापर्यंत आपली किती आध्यात्मिक प्रगती झाली असती. पण काही हरकत नाही मंडळी, आजच का होईना किंवा पुढल्या अध्यायातच का होईना, आपल्याला या अष्टांग योगाचा चांगला परिचय होणार आहे. आणि या अष्टांग योगाच्या परिचया माध्यमातून आपण पुढची मजल गाठण्याचा प्रयत्न करू. घेऊया पाचव्या अध्यायाचा अखेरचा श्लोक. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांति मृच्छति. यज्ञ व तप यांचा भोक्ता, सर्व लोकांचा महेश्वर आणि प्राणी मात्रांचा मित्र मी आहे. अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते, यात काही संशय नाही. मंडळी, सुरुवातीला मी सांगितलं होतं की या अध्यायाला कर्मसंन्यास म्हणतात. याच्यापूर्वीचा चौथा अध्याय होता तो ज्ञानसंन्यास योग होता. याला कर्मसंन्यास योग म्हणतात पाचव्या अध्यायाला. पण पाचव्या अध्यायालाच माऊलींनी योग गर्भसुद्धा नाव दिलं आहे. योग गर्भ का बरं? कारण कर्माची सगळी विशेषता सांगून, कर्म करण्याचे सिद्धांत सांगून, कर्म करण्याची कसोटी सांगून, चसोटी सांगून शेवटी अभ्यासक्रमामध्ये परमात्म्यांनी योगाचा इथे एक काय म्हणतो परिचय करून दिला दंश रूपाने. आणि योगाची सुरुवात, योग म्हणजे आता इथे अष्टांग योग बरं का, हा कर्मयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग हे सगळं नाही. इथे इथपासून जो सुरू होणार आहे तो अष्टांग योग, त्याची इथे सुरुवात करून देणार आहेत. आम्ही मागाहन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या. आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते. तिही आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे ची रूप होनी ठेले. ऐसा योग युक्तीचा उद्देशु जेथ बोलिला ऋषिकेशु तेथ अर्जुनु सुदंशु म्हणोनी चमत्कारला. ते देखिलिया कृष्णे जाणितले मग हा सोनी पार्था ते म्हणितले. ते काई पा चित्त वाईले ये बोली तुझे. तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा रावो भला जाणितला जी भावो मानसू माझा. जे देहात असतानाच ब्रह्म भावाला पावले असे जे आम्ही तुला सांगितले अर्जुना, ते या अष्टांग योगाच्या मार्गानेच आले. म्हणून जर ते अष्टांग योगाच्या मार्गाने आले नसते तर मग ते या देहात ब्रह्म झाले नसते. आणि यमनियमांचे डोंगर आणि अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते ह्या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोचले. आता यमनियमांचे डोंगर पुढल्या अध्यायात विस्तृत चर्चा येईल. हे ज्या आठ पायऱ्या आहे अष्टांग योगाच्या, आठ पायऱ्या असतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या आठ पायऱ्या आहेत. या आठ पायऱ्या चढून पलीकडच्या तीराला जे गेलेले आहेत त्यांनी स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली, म्हणजे प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ गाठला आणि मग सत्य जे ब्रह्म ते तद्रूप होऊन ते राहिलेत. जेव्हा श्रीकृष्णांनी योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला तेव्हा मात्र तो मर्मज्ञ अर्जुन आश्चर्यचकित झाला. श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनाची ही स्थिती चांगली जाणली आणि मग हसून अर्जुनाला म्हणाले, आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का? यावर तो अर्जुन म्हणाला, देवा, आपण मनकवडेपणाने सगळं काही जाणता आणि आपण मनकवड्यांचे राजे आहात. आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगला समजला आणि चांगला ओळखला आणि म्हणून मला जे विचारायचे ते आपण स्वतःच सांगू लागलात. म्या जे काही विवरणी पुसावे ते आधीची कळीले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी. एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पोहण्या उनी पाय उतारा सोह पा जैसा. तैसा सांख्या हुनी प्रांजळा परी आम्हा सारिखिया भोळा, एथा हाती काही परी काळा तो साहो येवर. म्हणूनी एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यन तुची. तव कृष्ण म्हणती हो का तुझा मार्गू गमला निका, तरी काय जाहिले ऐकी जो का सुखे बोलो. अर्जुना तू परिससी परीसोनी अनुष्ठिसी, तरी आम्हासिची वाणी कायसी सांगावयाची. आधीच चित्त मायेचे वरी मीश जाहले पडियंतयाचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे. मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे देवा, ते आपण स्वतःच आधीच जाणता आणि आपण जे बोललात तेच स्पष्ट करून आता मला सांगा. सहज पाहिले तर देवा ऐका, तुम्ही जो मार्ग दाखवला ना तो पोहून जाण्यापेक्षा पाय उतार्याने जाणे जसे सोपे, म्हणजे पोहून जाण्यापेक्षा जसा तिथे एखादा पूल निर्माण व्हावा, एखादा ब्रिज निर्माण व्हावा आणि त्या ब्रिजावरून आपण त्या पुलावरून आपण चालून जातो पायी जातो, त्याला पाय उतारा म्हणतात. तर पोहण्यापेक्षा जर पाय उतार्याने जाता आले तर किती चांगलं. म्हणजे आधी जो सांख्य योग सांगितला किंवा ज्ञान योग सांगितला, नंतर कर्मयोग सांगितला, त्याहीपेक्षा देवा मला हा अष्टांग योगाचा मार्ग सहज आणि सोपा वाटतो. तसा सांख्याहून सोपा आहे, परंतु आमच्यासारख्या कमजोरांना दुर्बळांना समजण्यास येथे काही विलंब लागेल, पण तो सहन करता येईल. म्हणून देवा एक वेळ त्याचाच अनुवाद करावा, म्हणजे कोणाचा अष्टांग योगाचा. जरी विस्तार झाला तरी हरकत नाही, पण तो योग मार्ग आरंभापासून अखेरपर्यंत विस्ताराने सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का, तुला हा मार्ग चांगला वाटतो का? तर सांगायला आमची काय हरकत आहे. मग ऐक, आम्ही तो तुला आता आनंदाने सांगू. अर्जुना, तू ऐकतोस आणि ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर आम्ही सांगायला का कमी करू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगोदरच आईचे अंतकरण आणि त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला करता येईल. ती म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी, हे असो नेणिजे इष्टी हरीची वाणू. जे अमृताची ओतली का प्रेमची पिऊनी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. हे बहु जे जे जल्पी जेल तेथे कथेसी फाकू होईल, तरी ते स्नेहरूपा नयेल बोलवरी, म्हणून विसुरा काय येणी, तो ईश्वरू आकळावा कवणी, जो आपुले मान नेणे आपणची, तरी मागुला ध्वनिया तू मजगमला साव्याची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतू परी सबापा। ती हरीची कृपादृष्टी करुण रसाचा वर्षावच आहे असे म्हणू, अथवा नवीन स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू, हे राहू द्या। कृष्णाच्या त्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हास कळत नाही। ही हरीची दृष्टी जणू काय अमृताचीच ओतलेली होती, अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती। म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या श्रीकृष्णाच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे काही कळेना। या हरीच्या दृष्टी संबंधाने जितके जास्त बोलावे तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल। परंतु हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाहीच कधी। आता यात आश्चर्य ते कसले, कारण जो आपले मोजमाप स्वतःच जाणत नाही असा तो ईश्वर, त्याचे आकलन कोणी करावे हो। तर मागील बोलण्याचा अभिप्राय असा आहे आणि त्याला मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात पूर्णपणे गुंतला आहे। कारण देव अर्जुनाला बलात्काराने अरे बाबा ऐक असे म्हणून हाक मारतो आणि अर्जुनाच्या ताब्यातच जणू काही देव आलाय असे मला वाटते। अर्जुना जेणे भेदे तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरुपिजेल, तो काई सया नाम योगू तयाचा कवण उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ, ऐसे जे जे काही उक्त असे इये ठाई, ते आगवेची पाही सांगेनाता, तू चित्त देवनी अवधारी, ऐसे म्हणोनी श्रीहरी, बोली जेल ते पुढारी कथा आहे, श्रीकृष्ण अर्जुनासी संगू न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू। अर्जुना, ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला पटेल अगदी त्या सोप्या रीतीने कौतुकाने मी सांगण्याचा प्रयत्न करेन। योग हे कशाचे नाव आहे? योग म्हणजे अष्टांग योग। त्याचा उपयोग काय, अथवा त्या अष्टांग योगाचा अधिकार कोणाला आहे? याप्रमाणे जे जे काही या बाबतीत शास्त्रांनी सांगितलेले आहे ते सर्वच मी तुला आता सांगेल। पहा, तू मन लावून ऐक असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढे आहे, ती पुढे सांगण्यात येईल। अर्जुनासोबत असलेल्या सख्यांमुळे देव प्रेमाने बोलत होते, पण त्या सख्यात त्या मैत्रीत बिघाड होऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील। तो प्रसंग श्री निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणतात तो मी स्पष्ट करून तुम्हा सर्वांना सांगेल। मंडळी, उद्यापासून आपला 6व्या अध्यायात सुरुवात होईल। पहिल्यांदा 6व्या अध्यायाचा सारांश घेऊ उद्या आणि त्यानंतर परवापासून त्याच्यावरचं निरूपण आपण पाहूया। माऊलीने किती सुंदर पद्धतीने हा भाग नटवलेला आहे आणि स्वतःच्या स्वानुभवाच्या बैठकीवरून माऊलीने या अष्टांग योगाची इतकी सुंदर माहिती दिलेली आहे। हा अष्टांग योगाचा भाग इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे का ज्ञानेश्वरीमधला हा, मला तरी हा कळस वाटतो अगदी। या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं सगळ्या सौंदर्य कुठे भरलं असेल तर ते या अष्टांग योगामध्ये भरलेलं आहे आणि हा अष्टांग योग आत्मसात करून घेण्याची चीज आहे। इतकं सुंदर अष्टांग योगाचं वर्णन इतरत्र कुठेही आढळून येत नाही आणि हे वर्णन नसून हे एक आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे, हा एक अवसर आहे। यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी या सगळ्या 8ही पायऱ्या कशा कशा साधायच्या हे, याचं हे एक थिरिटिकल एक्सप्रेशन आहे। कारण या सर्व गोष्टी उघड करून सांगताच येत नाही ज्याच्या त्यांनी अनुभवायच्या असतात, याला शब्दात व्यक्त करता येत नाही. पण माऊलींनी इतक्या सुंदर पद्धतीने या अध्यायाच्या माध्यमातून हे शब्दात व्यक्त करून आपल्यासाठी मांडलेलं आहे आणि म्हणून म्हणतो की हे सगळं अमृत, ज्ञानेश्वरीचं जे अमृत आहे, बंद पडलेलं आहे, याला उघड करून सगळ्यांपर्यंत पोचवा, सगळ्यांना याचा स्वाद घेऊ द्या आणि सगळ्यांना याचा पूर्ण अनुभव येऊ द्या. मंडळी, उद्यापासून अत्यंत पवित्र अंतकरणाने आपला 6वा अध्याय आपण सुरू करू आणि या फार आनंदाचे क्षण असतील हे आपले आयुष्यातले, आणि या प्रत्येक एकाएका क्षणाचा, एकाएका शब्दाचा आपण छान अनुभव घेऊ आणि या अष्टांग योगाच्या अध्यायात माऊलीच्या चरणी प्रार्थना करू की या अष्टांग योगाची आम्हाला पूर्ण त्याची जाण घडू दे आणि आमचा अभ्यास होऊ दे आणि माऊली आम्हाला सुद्धा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याची प्रज्ञा आमच्यात आत्मसात करू दे आणि आम्हाला पुढे घेऊन जा. आज आपण इथे विश्रांती घेऊया आणि उद्या आपण आपला अध्याय सुरू करू. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे योग गर्भो नाम पंचमोऽध्यायः. श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु. शुभं भवतु. पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्रीपण्डरीनाथ महाराज की जय.